रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
रेड एफएम का बैचलर तेरा अक्की है इधर, रेड एफएम का बैचलर तेरा अक्की है इधर।
एंड सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर अक्की मेरा नाम, लाइव फ्रॉम होम आप मुझे सुन रहे हो। भाई पुणे पुलिस दल में शामिल हुई सैनिटाइज वैन जो जवानों का रखेगी ध्यान। सही सुना आपने, जो ड्यूटी के वक्त पुलिस वालों का ध्यान रखेगी। होमी अपने पुणे पुलिस बदल बोलता है, लेकिन सवाल है कि ये वैन बनी कैसे? किसी का तो आइडिया होगा ना? हाँ है ना, दीपक रोंगे फ्रॉम पुणे। इस सैनिटाइजिंग वैन का सारा किस्सा इनसे सुनते हैं। दीपक सर्वात पहले शोर मी तुझा वेलकम करतो आणि मला ऐसा यार सैनिटाइजिंग वैन पुलिस मोबाइल वैन ची ही आइडिया कशी काय सुचली तुला?
तू जो प्रश्न मला विचारलास तो खरच मार्मिक आहे, महत्वाचा आहे की ही आयडिया आली कशी। एक तुर्कस्तानचा व्हिडिओ फेसबुक वर मी बघितला होता जिथे पब्लिक सैनिटाइजेशन सिस्टीम या नावाखाली तो चालू होता। त्याच्यामध्ये एका तिकडच्या माणसाने आपल्या भारतीय त्याच्यावरती असं लिहिलं होतं की ही टेक्नॉलॉजी आपण भारतात आणू शकतो का। ते बघितल्यानंतर खूप विचार केला की भारतात झालं तर खूप लोकांना याचा फायदा होईल। आज आपल्याकडे लॉकडाऊन मुळे आताची परिस्थिती अशी की पब्लिक बाहेर नाहीये मुळात, पण जे माझे मित्र आहेत आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणारे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, ते सेफ होणं हे सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं। रादर ते इन्फेक्ट झाले, त्यांना जर काही त्रास झाला, त्यांच्या फॅमिलीला पर्यंत त्रास होणार आहे, ती मनात कुठेतरी भावना आली की अरे आपण घरात बसून आपण सेफ आहोत रे त्यांच्यामुळे, तर आज त्यांच्यासाठी आपण काहीतरी करता आलं पाहिजे। अशी टेक्नॉलॉजी स्वस्तातल्या स्वस्तात तिथे आणून द्यावी, सोप्या पद्धतीने द्यावी, त्यांनाही वाटलं पाहिजे की ते पण सेफ आहेत। यासाठी ज्यावेळेस काम करायचं ठरलं, अक्षरशः 6 ते 7 तासात ह्या टेक्नॉलॉजीचं कन्वर्जन आपल्याकडे करायचं झालं। मला असंख्य मित्रांनी मदत केलेली आहेच, आणि ही उभी असलेली जी टेक्नॉलॉजी आहे हिला जर मुवमेंट दिली तर पोलीस मित्र आहेत मुख्य म्हणजे विविध चौक्यांवरती किंवा त्यांच्या चेकपोस्टवरती ते उभे असतात वाहनांची किंवा गाड्यांची तपासणी करत, त्यांना सॅनिटाईज करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे। त्याच्यातून एक व्हेकल असावं आणि ते चालतं फिरतं मोबाईल वाहन त्याच्यातून तयार व्हावं, ही आयडिया डोक्यात आली। काही प्रयोग करायचे ठरले, परंतु त्या प्रयोगाला काही गोष्टींचे सहकार्य आणि मदत लागणार होती। असंख्य हात हे माझ्या पाठीशी होते हे सांगायला मला काहीच हरकत नाही असं मला वाटतं।
बरं, आता ही आयडिया ऐकल्यानंतर पोलिसांनी रिएक्शन तर दिलंच असेल नक्की, है ना? तर त्याबद्दलही पुढे ऐकूया। दीपकला तुम्ही ऐकत आहात माझ्यासोबत लाईव्ह फ्रॉम होम ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर। मी अकी तुमच्या सोबत, बजाते राहो।
रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
Red FM ka bachelor, tera akhi hai idhar, Red FM ka bachelor, tera akhi hai idhar।
आणि सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर अकी माझं नाव आणि तुम्ही ऐकत आहात सरळ मला माझ्या घरून। पुणे पोलीस दलात ना सॅनिटायझिंग व्हॅन रेडी झालेली आहे, म्हणजे आपल्या पुण्याचे पोलीस मित्र जेव्हा ड्युटी करतील तर ही सॅनिटायझिंग व्हॅन त्यांना खूप काम येईल। आणि यामागे ज्याचं डोकं होतं तो म्हणजे दीपक रोंगे। दीपक मला सांग की ह्या आयडियावर पोलिसांचं रिएक्शन काय होतं?
ज्यावेळेस मी पहिली ट्रायल म्हणून त्या गाडीवर फिरलो, मी आणि माझे सहकारी एक ड्रायव्हर आहेत, पोलिसांनी मनापासून भरभरून खूप आशीर्वाद दिले। आमचे पण काळजी घेणारं कोणतरी आहे आणि हे सर्वसामान्य माणूस विचार करू शकतोय हे दिसून आल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ह्या त्यांच्या डोळ्यातून खूप मोठ्या होत्या आणि माझ्या कामाची मुख्य पावतीच ती होती असं मला वाटतं।
बरं, या प्रयोगाला यश मिळालं तर किती लोकांनी मदत केली तुला, कोणाकोणाला क्रेडिट जातं?
पहिलं क्रेडिट देईल ज्यांनी मला ह्याच्यात खूप मोटिवेट केलं ते म्हणजे ऍडिशनल कमिशनर डॉक्टर संजय शिंदे साहेबांनी। सर्वात चांगले ऑफिसर्स किंवा स्पॉन्सरशिप साठी मदत करणे, स्वतः डॉक्टर रवींद्र शिसवे म्हणून साहेब जे आहेत आपले जॉईंट कमिशनर यांनी खूप सहकार्य केलं, आणि मोटार डिपार्टमेंटमध्ये माझं सगळं काम अवलंबून असताना जे बाबस्कर म्हणून साहेब आहेत, माणसं व्हेकल सगळ्या गोष्टी अवेलेबल करायला मदत केल्यामुळे खरंच मनापासून आभारी आहे। या प्रयोगाला जे काही आम्हाला फंड लागणार होते त्यासाठी स्वतः IRS ऑफिसर्स असोसिएशननी पुढे येऊन मदत केलेली आहे। आपले जे जॉईंट कमिशनर साहेब आहेत शिसवे साहेब यांच्यामुळेच तो आला, त्यासाठी खूप आभारी आहे असं मला वाटतं।
वा, काय सुंदर गोष्ट बोललीस तू। चला, अजून खूप प्रश्न आहेत माझ्याकडे, तुम्ही ऐकत रहा मला सरळ माझ्या घरून म्हणजेच लाईव्ह फ्रॉम होम 93.5 रेड एफएम, बजाते राहो।
रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
रेड एफएम का बैचलर तेरा अक्की है इधर, रेड एफएम का बैचलर तेरा अक्की है इधर।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर अक्की मेरा नाम, मैं हूँ लाइफ फ्रॉम होम। पुणे पुलिस दल में सैनिटाइजिंग वैन शामिल हुई है और ये सैनिटाइजिंग वैन बनाने का आइडिया जिस इंसान ने दिया, जिसका दिमाग था, जिन्हें आप मेरे शो पर सुन रहे हो लाइफ फ्रॉम होम। आणि दीपक मला सांग यार की किती वैन्स रेडी आहेत आणि कुठकुठल्या ठिकाणी?
गेल्या 24 तासात हे प्रयोग सक्सेसफुल केला, त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आम्ही असलेले जे आमचे मोटर डिपार्टमेंटचे जे ऑफिसर्स आहेत, जे हेड आहेत, त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यानंतर आज आम्ही 24 तासात, मला सांगायला आनंद आहे, 25 जिल्ह्याच्या ठिकाणी आज आमचे व्हेकल्स तयार आहेत आणि उरलेल्या ज्या व्हेकल्स आहेत त्या सुद्धा येत्या 24 तासाच्या आत नक्कीच तयार होतील आणि सर्वांनी खूप युद्ध पातळीवर आणि त्यांच्या लेवलवर खूप सुंदर प्रयोग केलेले आहेत. मी टेक्नॉलॉजी एक दिली होती त्याचं इनोव्हेशन त्यांनी अजून वेगळ्या प्रकारे केलेलं आहे, त्याचा मला खूप आनंद आहे.
बरं, मी सॅनिटायझिंग टनल बद्दल सुद्धा ऐकलेलं आहे, बट फॉर व्हॉट, मला सांग ना याबद्दल जरा.
मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन, म्हणजे जिला आम्ही संजीवनी हे नाव दिलं, ती भारतात पहिल्यांदाच तयार झाली पुणे पोलिसांमध्ये. तसंच अजून आपण एक प्रयोग मोठ्या प्रमाणात केला आहे, तो म्हणजे पहिल्यांदाच होणार आहे सगळीकडे. आतापर्यंत सॅनिटायझेशन टनेल मधून लोक फक्त पासऑन होत होते, परंतु पुणे पोलीस दलाच्या मुख्यालयाच्या इथे एक टनेल आपण कालपासून कार्यान्वित केलेलं आहे टेस्टिंग करून. त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट मधले जे माणसं आहेत, म्हणजे आपले कर्मचारी आहेत, हे तर सॅनिटाईज होतात, पण त्यांच्यावर त्यांची 2-व्हीलर वाहन सुद्धा याच्यातून सॅनिटाईज होत आहेत. याच्या मागची संकल्पना अशी आहे की माणूस सॅनिटाईज झाला आणि तो जर इन्फेक्टेड एखाद्या गाडी बरोबर असेल, वाहनाबरोबर असेल, तर ते इन्फेक्शन तो घेऊन परत फिरू शकतो. त्याच्यावरती सोल्युशन म्हणून आम्ही तसं मोठं टनेल केलंय, ज्याची साईज ही 10x10x10, म्हणजे 10 फूट बाय 10 फूट बाय 10 फूट अशी मोठी आहे.
दीपकशी अजून खूप साऱ्या गोष्टी करू आपण. तुम्ही ऐकत राहा 93.5 रेड एफ एम, माझ्या म्हणजे अकी सोबत लाइव्ह फ्रॉम होम. बजाते राहो
रेड एफ एम, कहता है रेड एफ एम, कहता है घर से बजाते रहो.
Red FM का बैचलर, तेरा अक्की है इधर. Red FM का बैचलर, तेरा अक्की है इधर.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अक्की, आपके साथ लाइव फ्रॉम होम. पुणे पुलिस दल में सैनिटाइजिंग वैन रेडी हुई है, जो सेफ्टी का ख्याल रखती है अपने पुलिस वालों का. वो सेफ रहेंगे तो हम सेफ रहेंगे, इसी बारे में सोचा दीपक रोंगे ने. मला सांग दीपक, तुमच्या मदतीने रेडिओ लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवतं, बरं? मग त्याबद्दल तू काय म्हणशील?
अक्की, मला कल्पना आहे, तू पण आणि तुझे सगळे सहकारी सुद्धा, तुम्ही खूप चांगलं काम करताय. आज बऱ्याच लोकांना तुमच्यामुळे माहिती पण चांगली मिळते, लोकांना एंटरटेन पण चांगलं केलं जातंय, ज्यामुळे लोकांना आज घरी बसून कोणालाही कंटाळा येणार नाही. किंवा माझे विविध ड्युटीवरचे असलेले आमचे जे मित्र आहेत, पोलीस मित्र असतील किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मित्र असतील, त्यांनाही तुमचा चांगला उपयोग होताना दिसून येत आहे. तुम्ही कार्य खरंच चांगलं तुमचं काम करत आहात, त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा हॅट्स ऑफ.
बरं, जाता जाता 2 शब्द प्लीज.
प्रशासन जे काही आपल्याला वेळोवेळी सूचना देते त्या नक्की पाळा, त्याच्या सूचनांचा नक्की अवलंब करा, घरी राहा, सेफ राहा आणि रेड एफ एम 93.5 वरती अकेला नक्की ऐका. चलो, बाय.
थँक्यू सो मच दीपक, खरंच खूप सुंदर काम केलेलं आहे आणि जी आयडिया तू सुचवलेली आहे आणि त्यानंतर अजून एक आयडिया आणि पुढेही अशा खूप अमेझिंग आयडिया सुचवत राहा. आणि मला वाटतंय की जनतेला सुद्धा आपल्या पोलीस मित्रांची काळजी घ्यायलाच हवी, कुठे ना कुठे, जिथे जमेल तिथे. 93.5 रेड एफ एम वर थोड्याच वेळात भेटूया. तुम्ही ऐकत राहा लाइव्ह फ्रॉम होम, मला ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. बजाते राहो.